नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्ष स्थापन. महाराष्ट्रातल्या रहिवाशांना सुरक्षित मायदेशी आणणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार जाहीर, विनोद तावडे, रामदास आठवले तसंच रामराव वडकुते यांचा समावेश. सोलापूर विद्यापीठाचा पहिला अहिल्यारत्न पुरस्कार डॉ मंदाकिनी आमटे यांना जाहीर. आणि यंदाच्या खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं बीड इथं आयोजन. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पश्चिम आशियात जवळपास 1 कोटी भारतीय नागरिक राहतात आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिका इराण संघर्षादरम्यान इराणमधल्या भारतीय दूतावासानं तेहरानमधून 100 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. आखातातला संघर्ष थांबवण्यासाठी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे. या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना सुखरूप आणि सुरक्षित मायदेशी आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. राज्य सरकार विविध पद्धतीनं सर्व प्रकारची मदत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हे युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाल्याबरोबर जे भारतीय लोक आहेत त्या लोकांचे मेसेजेस आपल्याला यायला लागले. आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला. त्यांनी एम्बसीला सगळीकडे ऍक्टिव्हेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला. आपण एक व्हॉट्सअपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत. त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो.
रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या तसंच कर्जवसुलीसाठी बळाचा वापर करणाऱ्या परवानाधारक सावकारांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. अशा सावकारांचा परवाना नियमानुसार रद्द केला जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले,
अवैध सावकाराचे तर सगळे जे काही त्यांनी दिलेले कर्ज आहेत ते अवैधच आहेत, त्यामुळे त्या संदर्भात आमची अपील असेल की जर अशा प्रकारे कोणाला प्रताडित केलं जात असेल तर त्यांनी तक्रार करावी, आम्ही तक्रार घेऊ आणि त्या सावकारावर कारवाई करू. जो लायसन्स्ड सावकारी करतो आहे त्यांनीही नियमापेक्षा जास्त जर वसुली केली असेल किंवा जो काही आपला व्याजाचा दर ठरलेला आहे, दामदुपटीचे जे काही नियम आहेत, या सगळ्या नियमांच्या विपरीत जाऊन जर कुठल्या लायसन्स्ड सावकाराने अशा पद्धतीनं कोणावर कर्ज लादलं असेल त्यांनीही तक्रार करावी, आम्ही कारवाई करून नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना पूर्ण रिलीफ देऊ. आणि अशा प्रकारे चुकीचं जर काम कोणी करत असेल तर त्यांचा सावकारीचा लायसन्स देखील रद्द होईल आणि फौजदारी कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात येईल, हा विश्वास मी देतो.
2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प परवा 6 मार्च रोजी मुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आणि 2020 आजच्याच दिवशी नागपूर इथं प्रकाशित झालेलं अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक www.devendrafadnavis.in/budget_2020 या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या पुस्तकात बजेट शब्दाच्या उत्पत्तीपासून ते अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी कोणत्या बाजू समजून घ्याव्यात याबद्दलची विस्तृत माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील 271 परिवहन डेपो सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत 2 ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील डेपो अशा 3 डेपोचं एक पॅकेज तयार करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न तर सदस्य सदाभाऊ खोत भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील बसस्थानकांवरील स्वच्छतागृह विनामूल्य आणि स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी होणार असून प्रवाशांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहितीही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली. बांबू लागवड आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अटल बांबू समृद्धी योजना राबवत असून यासाठी हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान दिलं जात असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. बांबूपासून विविध वस्तू तयार करणं हा बुरुड समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, तसंच त्यांना बांबू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासनही नाईक यांनी यावेळी दिलं. राज्यातील ई पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाईन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसताना आपल्या शेतातील पिकांचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या 4 जागांसाठी आज उमेदवार जाहीर केले. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आज चर्चेनंतर जाहीर होतील अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी अशी आपली मागणी असून अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याचं ते म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात आपण घटक पक्षांशी चर्चा केली असून आज नावं निश्चित होतील असं पाटील यांनी सांगितलं. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पहिला अहिल्यारत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ मंदाकिनी प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. डॉ मंदाकिनी आमटे यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण तसंच मानवसेवेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 51,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. अहिल्यारत्न पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबतची बैठक आज उपमुख्यमंत्री तथा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यंदाची छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ इथं, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर इथं, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड इथं, तर भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा बारामती इथं घेतली जाणार आहे. या स्पर्धांमुळे राज्याची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला पहिला उपांत्य सामना आज कोलकात्यात ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान रंगणार आहे. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताची लढत उद्या इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मुंबईत वानखेड मैदानावर खेळवला जाणार आहे. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात दोन्ही योजना मिळून 34,31,000 लोकांपर्यंत कार्ड पोहोचवण्याचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 10,87,000 जणांना कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. हे कार्ड देण्यासाठी आशा स्वयंसेविका, आपले सेवा केंद्र आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे नोंदणी सुविधा आणि लॉग इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. आखाती देशात तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासन तसंच इंधन पुरवठादार संघटनेकडून करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातही कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्ष स्थापन. महाराष्ट्रातल्या रहिवाशांना सुरक्षित मायदेशी आणणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि यंदाच्या खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं बीड इथं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
Thank you.